श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात 90.4 मेगाहर्ट्झ वरून माणदेशी तरंग वाहिनी. श्रोतेहो, माणदेशी तरंग वाहिनी युनिसेफ आणि SBC 3 यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड येथे बाल विवाह निर्मूलन या विषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये म्हसवड येथे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर तेजस्विनी होरा यांनी बाल विवाह केल्यामुळे आपल्याला कोणत्या कोणत्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते याची विस्तृत माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर म्हसवड कोर्टातील कापसे मॅडम व तांबोळे मॅडम यांनी बाल विवाह प्रतिबंध कायद्याविषयी अगदी योग्य अशी माहिती सांगितलेली आहे. तर श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत या कार्यक्रमाचा इतिवृत्तांत. चला तर श्रोते हो, ऐकूयात.
विद्यार्थ्यांनी शांत रहा. आज आपल्या प्रशालेमध्ये आगळा वेगळा कार्यक्रम साजरा होतोय, ज्याची खरंच गरज आहे समाजामध्ये. असा एक आगळा वेगळा कार्यक्रम बाल विवाह प्रतिबंध याची माहिती देण्यासाठी या ठिकाणी मान्यवर महिला उपस्थित आहेत. खरं तर बाल विवाह हा कायद्याने गुन्हाच आहे. भारतामध्ये आपल्या बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 करण्यात आला आहे आणि 1 नोव्हेंबर 2007 पासून तो अंमलात आलेला आहे. आपल्याला माहितीच आहे कायद्याने मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष असेल तरच विवाह करण्यास मान्यता देण्यात येते. समाजामध्ये बाल विवाह बरेचसे ग्रामीण भागामध्ये केले जातात. त्याचं कारण म्हणजे मुलगी एक मोजा मानलं जातं, लवकर लग्न केलं की हुंडा द्यावा लागणार नाही असं एक समज आहे. खरं तर हुंडा घेण्याचे हा कायद्याला गुन्हाच आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे. तर बालविवाहाची कारण बरीच आहेत ते सांगण्यासाठीच या ठिकाणी ॲडव्होकेट आलेले आहेत. त्याचबरोबर काही समाजामधील मान्यवर महिला इथे उपस्थित आहेत. यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी कंचन गवन निवेदिका मंडळी यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं.
नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण माणदेशी तरंग वाहिनी SBC 3 युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह निर्मूलन याविषयी मार्गदर्शन हा कार्यक्रम राबवत आहोत. तर त्या अंतर्गत आज आपल्याला बाल विवाह केल्यानंतर म्हणजे लहान वयात लग्न केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते अपाय होतात आणि हे बाल विवाह करणं योग्य आहे का याचं योग्य असं मार्गदर्शन करण्यासाठी खास म्हसवड येथे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर तेजस्विनी होरा या आलेल्या आहेत. तर आपण सुरुवातीला त्यांचं मार्गदर्शन ऐकणारच आहोत. त्यासोबतच बाल विवाह केल्यानंतर बाल विवाह हा कायद्याने गुन्हा आहे तर तो कशा प्रकारे, तर यासाठी त्याबद्दलही मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या इथे म्हसवड कोर्टातील वकील ज्या आहेत ऍडव्होकेट आहेत त्या आलेल्या आहेत. तर प्रथम मी त्यांची नावं अनाऊन्स करते. ऍडव्होकेट सारिका विष्णू कापसे, ऍडव्होकेट तरुणम शब्बीर तांबोळे मॅडम, ऍडव्होकेट स्मिता जयंत राऊत मॅडम, ऍडव्होकेट ज्योती सचिन नाळवण मॅडम, ऍडव्होकेट ऐश्वर्या किरण तिवाटणे मॅडम. तर या सगळ्यांचं आज तुम्हाला मार्गदर्शन लाभणार आहे आणि त्याचं तुम्ही छान प्रकारे त्याला प्रतिसाद द्यावा ही मी विनंती करते आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. प्रथम मी विनंती करते डॉक्टर तेजस्विनी होरा मॅडम यांना.
नमस्कार माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला इथं असं संबोधन करीन कारण आजकाल 5वीपासूनच आपण सगळे वयानी आणि विचारांनी एकसारखेच आहोत असं मला वाटतं. आज आपण मला इथं संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे. मी आपल्या समोर बाल विवाह या संबंधी थोडे माहिती देणार आहे तुम्हाला. तर बालविवाह म्हणजे ही काय संकल्पना होती पूर्वी, तर पूर्वी कसं असायचं की मुला मुलींना जास्त शिक्षण नव्हतं आणि मुली जेव्हा वयात यायच्या त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांना काळजी वाटायची की आपली मुलगी कुठं भरकटू नये किंवा तिला वाईट वळण लागू नये, आणि त्याच्यासाठी म्हणून ते त्या काळी असं विवाह ठरवून ठेवायचे आणि त्यामुळे त्याला बालविवाह असं नाव पडलं. परंतु नंतर जसं समाजाचं परिवर्तन झालं तसं ह्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा त्यातून निष्कर्ष योग्य नसल्यामुळं हा परत विवाह पद्धती बदलली गेली. आज आपण जे म्हणतो की वयात येणं किंवा चाईल्डहूड म्हणजे चाईल्डहूड किती वर्षापर्यंत आपण असं मानतो की 14 वर्षापर्यंत चाईल्डहूड असं संबोधित केलं जातं. तर तसं बघायला गेलं तरी मुलगा आणि मुलगी यांच्या आता मी थोडं सायंटिफिक म्हणजे काय म्हणतो आपण सायन्सच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगेन की बालविवाह हा का चुकीचा आहे किंवा हा का नको आहे म्हणून. तर मुलगा आणि मुलगी ह्या दोघांच्या शरीर याचना जर आपण बघितल्या तर त्या दोन्ही सारखे आहेत. आहे ना, मुलांना डोळे आहेत, मुलींना पण डोळे आहेत. कुठल्या अवयवात फक्त आपण मुला मुलींचा फरक करू शकतो सांगेल मला कोणी की कुठल्या संदर्भात मुलगा आणि मुलगी वेगळी ठरते? बी बोल्ड, उलटून उत्तर द्यायचं. आजकाल तुम्हाला मीडियामुळे सगळं नॉलेज आहे आणि तुम्हाला सेक्शुअल एज्युकेशन पण 8वी 9वी पासून मला वाटतं हा विषय आहे तुमच्या अभ्यासक्रमात. आहे ना, कोण सांगेल मला मुलगा आणि मुलगी यांच्यात काय फरक होतो, कशामुळे फरक आहे? उभारून सांगायचं उत्तर, हात वर करा, लाजायचं नाही. आता मुलगा आणि मुलगी समान असं आपण हे करतो, समान कायदे आहेत मुला मुलींना, आहेत ना? कोण सांगतंय उत्तर? हा सांगतात, व्हेरी गुड. हा बरोबर. तर रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम ह्यामध्येच फक्त मुलगा आणि मुलीचा फरक आहे, अदरवाईज सगळे ऑर्गन्स आपल्याला सारखे, सगळे अवयव सारखेच ना, हृदय किडनी लंग्स ह्याच्यात कुठं फरक आहे का? नाही. आणि त्यामुळेच आपल्यात तो फरक आहे आणि तेही तेवढंच महत्वाचं आहे. आजकाल तुम्हाला आता सेक्शुअल ऑर्गन्समुळे कळतंय की कितव्या वयात मुलगा मुलगी वयात येतात आणि वयात येणं म्हणजे काय असतं. हां, तर पहिलं कसं असायचं की मुलींच्या बाबतीत तरी आता मुलं काय आणि मुलगी काय, आता वयात येणं हे सुद्धा आपण तुम्हाला माहिती आहे की वयात आल्यानंतर काय फरक होतात, की मुलांच्यात काय फरक होतो, की त्यांचा आवाज बदलतो, चेहऱ्यावरती केस यायला सुरुवात होतात, दाढी मिशा यायला सुरुवात होते ना. हा, तसं मुलींच्यात पण फरक होतो. मुलींच्यात पण काय होतं की तिच्या शरीराची वाढ व्हायला लागते. आणि तुम्हाला माहिती आहे, आता मी लाजू नका तुम्ही हे स्पष्ट बोलते कारण ही माहिती सगळ्यांना असणं हे आवश्यक आहे. तर मुलीला मासिक पाळी यायला सुरुवात होते तेव्हा ती वयात आली असं आपण हे करतो. लाजू नका तुम्ही, हे तुम्हाला या गोष्टी खूप बेसिक आहेत ह्या गोष्टी आणि या तुम्हाला माहितीच पाहिजेत. अगदी आता मी स्पष्टच बोलते, 5वीपासूनच्या मुलींना पिरियड येतो आता आणि त्यात काय वावगं नाहीये, पण हे कशामुळे होतं? तर हे हार्मोनल चेंजेस, आजकालचा जो मीडिया आहे, जे मोबाईल्स तुम्ही यूज करता, युट्यूब बघता, सिरियल्स बघता, ह्याच्यामुळे तुम्हाला खूप लवकर ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतात. किंवा घरात सुद्धा तसंच वातावरण असतं की आई कुठलं सिरियल बघते, आजी कुठलं सिरियल बघते, मग त्या सिरियलमध्ये कोण काय करतं. चांगल्या सिरियल्स अशा फारशा आवर्जून नाही बघितल्या जात. डिस्कवरी चॅनल, हिस्ट्री चॅनल बघता का कोण रे? आपण जे आचरण करतो तेही खूप महत्वाचं आहे आपल्या हेल्थ बाबतीत. तर त्यामुळं तुम्ही हे जाणून घ्या की आता बालविवाह म्हणजे हे कशामुळं पद्धत हे केली. पहिलं मुलींना शिक्षण नव्हतं एवढं. आता हे महात्मा फुले त्यांनी हे जे शिक्षण संस्था सुरू केल्या त्याच्यामुळं आज मुलींना हक्क आहे शिक्षणाचा. तर तुम्ही त्याचा फायदा घ्या. हां, आजकाल आता एज्युकेशनचं मॅरेजचं एज काय झालंय, मुलींना 18 वय आणि मुलांचं 21 वय. 18 वय म्हणजे तरी का, की तुमचं निदान ग्रॅज्युएशन किंवा तुमचं 12वी हायर सेकंडरी तरी एज्युकेशन झालं पाहिजे. तर हायर सेकंडरी एज्युकेशन झालं तर काय होतं की निदान तुम्ही तुमच्या पायावर उभ्या राहता. हां, तुम्हाला तुमचं ज्ञान येतं आणि ह्याच्यासाठी म्हणून आपण शिक्षण घेणं हे खूप महत्वाचं आहे. आजकाल आता इंग्लिश एज्युकेशन पण तुम्हाला इन्क्लूड झालं ह्या मराठी ह्याच्यात, त्याचाही तुम्हाला फायदा आहे. तर माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला की तुम्हाला जे हे शैक्षणिक उपलब्धता झाली आहे त्याचा तुम्ही फायदा करा. पूर्वी काळी असं एवढं मुलींना फ्री नव्हतं की आज तुम्ही कम्प्युटर अगदी म्हणजे 5वीपासून पण मला वाटतं इन्क्लूड आहे तुमच्या अभ्यासात. तर कम्प्युटरचा फायदा घ्या, तुम्ही शिक्षणाचा फायदा घ्या की जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहून तुमचं तुम्हाला सेल्फ डिफेन्स करता आला पाहिजे. उद्या कुठली परिस्थिती कोणावर येणार आहे हे सांगून येत नाही, पण आपण आपल्या पायावर उभं असणं हे खूप गरजेचं आहे. मुलांच्या पण बाबतीत शेती प्राधान्यतेने असतेच, पण शेतीत सुद्धा तुम्ही जर शिक्षण करून त्यातलं ऍग्रिकल्चरल सुद्धा नॉलेज, सगळ्यांनी काय डॉक्टर आणि इंजिनियरच व्हायला पाहिजे असं नाही. तुम्ही ऍग्रिकल्चरमध्ये सुद्धा जर म्हणजे तुमचा इंटरेस्ट दाखवला, त्यात तुम्ही
प्रोजेक्ट्स केले तर तुम्ही तेही फील्ड चांगलं करू शकता. आणि मुलींना तर आज खूपच फॅकल्टीज आहेत उपलब्ध की तुम्ही कुठेही कुठल्याही क्षेत्रात इवन तुम्ही पायलट किंवा काही असंही तुम्ही शिक्षण घेऊ शकता. पूर्वी एवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या पण आता आहे तर तुम्ही त्याचा फायदा घ्या. आणि बालविवाह म्हणजे कसं की आजकाल आपण कसं म्हणतो की आता जरी पाचवीपासून पिरियड आला तरी मुलीची पूर्ण शरीराची वाढ जी असते ती 18व्या वर्षीच वाढ होते. म्हणजे तिचे जे अवयव असतात इवन जे रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीम तर ती कधी पूर्ण सक्षम होते 18व्या वर्षी. आणि त्यानंतरच तुम्ही विवाह योग्य आणि तिथून पुढच्या जे आयुष्य आहे त्याला तुम्ही सामोरे जाऊ शकता. त्याच्या आधी जर तुम्ही विवाह केला तर तुमचे ते अवयव कार्यरत राहणार नाहीत. आपण कसं म्हणतो की झाडाला जर योग्य वेळी खत पाणी घातलं तरच त्याला चांगली फळं फुले येणार आहेत. त्याच्या आधी जर हे गेलं तर ते फळं पडून जातात झाडाची, ती काही नीट वाढत नाहीत असं. त्यामुळे योग्य वयात लग्न करणं हे खूप महत्वाचं आहे. तसंच आपण विवाह जे म्हणतो की आजकाल आता ते मीडिया वगैरे बघून लव्ह अफेअर्स हे खूप प्रमाण वाढलेलं आहे की मुलगा मुलगी एकमेकाचं ठरवतात. पण आई वडील ही पण तुमची एक मागची बॅकबोन सिस्टीम आहे. ते जे ठरवतील ते जे सांगतील ते योग्य सांगणार आहेत तुम्हाला, ते चुकीचं सांगणार. आणि जरी तुमचं असेल कोणाशी प्रेम किंवा काय तुमचं हे असेल, प्रेम करणं हे चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. पण ते फ्रेंडशिप, प्रेम कुठल्या संदर्भात असं ऍज अ फ्रेंड तुम्ही मुलांशी बोला, मुलींशी तुम्ही संबंध ठेवा, पण कुठल्या आणि एक हेल्पफुल म्हणजे एक मैत्री असं हे नातं राहू द्या, त्याच्या बियॉन्ड तुम्ही जाऊ नका. आणि जरी तुम्हाला असं पुढे आयुष्यात वाटलं की नाही माझी मैत्रीण चांगलं आहे किंवा हा मित्र चांगला आहे तर तुम्ही आई वडिलांशी त्या संदर्भात बोला, त्यांच्याशी त्यांचा सल्ला घ्या किंवा त्यांना तुमचं पटवून द्या की बाबा का तुम्हाला असं वाटतंय असं, आणि मगच त्या प्रोसिजरला तुम्ही जावा. तर मी हेच फक्त सांगेन की बाल ह्याच्यात म्हणजे जे आहे ते आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. इवन मुलं आणि मुली, आजकाल मुलींचा आणि मुलांचा पण हाईटचा खूप इश्यू आहे. हाईट आणि वेट ते तुम्हालाही जाणवत असेल की आपली उंची किती आहे. प्रत्येकाने निरीक्षण करा आपल्या उंचीचं आणि वजनाचं. त्यामुळे तुमचं आरोग्य, आहार विहार हे चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याच मुलींना पिरियडचे प्रॉब्लेम असतात पण त्या तेवढ्या फ्री होत नाहीत, बोलत नाहीत, इवन घरी सुद्धा त्या सांगत नाहीत. पण तसं न करता आईला ऍज अ मैत्रीण म्हणून तुम्ही तिच्याशी बोला. मैत्रिणींशी तर तुम्ही चर्चा करा, त्याच्याबद्दल वाद नाही, पण आईलाही या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला काय त्रास आहे काय नाही. तुम्ही तुमच्या लोकल डॉक्टर्सना अप्रोच होऊ शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल त्या बाबतीत तर. आणि आहार विहार तुमचा चांगला ठेवा की जेणेकरून तुमची हेल्थ चांगली व्हायला तुम्हाला मदत होईल. आणि जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन होईल त्यावेळेसच ह्या गोष्टींचा विचार करा. त्याच्या अगोदर ह्या गोष्टी करणं तुमच्या दोन्ही बाजूनी चुकीचं आहे. तुमचे हेल्थ पण आणि तुमचं फिटनेस पण दोन्ही चांगलं राहणार नाही. त्यामुळं शिक्षणाला हे जे वय आहे 18 वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण क्षमतेने पूर्ण करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या पायावर उभा राहताल. उद्या कुठली वेळ आली तरी तुम्हाला त्याच्याबद्दल हे राहणार नाही. आणि नंतरच ह्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमचं आयुष्य उज्ज्वल आणि यशस्वी करा. हीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती कर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद तेजस्विनी मॅडम. आज तुम्ही इतकी छान अशी माहिती सांगितली. तुम्हाला सगळ्यांना कळाली का ही माहिती? नक्की कळलीच हो. मग आता तुम्ही काय शिकलात? आता त्यांनी जी माहिती सांगितली त्यातून काय शिकलात? लहान वयात लग्न करायचं का? कधी करायचं? मुलांनी 18 वर्षात करायचंय. मग व्हेरी गुड. आणि मुलींनी 18 आहेच, पण तरी पण स्वतःच्या पायावर जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित उभं राहत नाही, म्हणजे पायावर उभं राहणं म्हणजे तसं नव्हे, शिकून सवरून जेव्हा तुम्ही सक्षम व्हाल तेव्हाच लग्नाचा विचार करायचा, हो की नाही? बर, आता मी कापसे मॅडमना विनंती करते की त्यांनी तुम्हाला बालविवाह कायद्याबद्दल योग्य असं मार्गदर्शन करावं.
आजच्या कार्यक्रमाचे तुम्ही एवढे शांतपणाने सगळ्यांचं ऐकून घेत आहे त्यामुळे अगोदर तुमचे आभारी. आणि इथं बोलायची संधी दिल्याबद्दल मी मानदेशी फाउंडेशनचे आभारी आहे आणि सिद्धनाथ हायस्कूलची पण मी आभारी आहे. माझाचा विषय बालविवाह प्रतिबंधक कायदा. तर तुम्हाला हे तर माहितीच आहे की बालविवाह म्हणजे काय, म्हणजे वयाची मर्यादा तर तुम्हाला माहिती आहे, परंतु बालविवाह म्हणजे काय त्याची व्याख्या काय? बालविवाह म्हणजे काय? तर मुलींच्या शारीरिक परिपक्वता न होणे आणि मुलांची शारीरिक परिपक्वता न होणे म्हणजे काय? तर मुली गर्भधारणेस सक्षम नसणे आणि मुलगा प्रजोत्पादन क्षमता त्याची नसणे म्हणजे बालविवाह. अशा व्यक्तींचा विवाह करणे म्हणजे बालविवाह. मग हे बालविवाह का होतात? आपण पहिला ऐकतो की पूर्वी माझी आजी माझी पणजी ह्याचं पाळण्यात लग्न झालं. नंतर कसं की आजी आजोबा चार वर्षात लग्न झालं. त्यावेळेला त्यांच्या ती परिपक्वता होती का? अजिबात नव्हती. त्यांना असंही कळत नव्हतं की हा माझा नवरा आहे, ही माझी सासू आहे, हे पण त्यांना कळत नव्हतं. अशा वयात त्यांचं लग्न केलं जात होतं. मग ह्यामध्ये बदल का करावा लागला? म्हणजे समाजसुधारक तुम्हाला तर माहिती आहेत, ज्योतिराव फुले, केशवचंद्र, बरेचसे असे रानडे वगैरे असे आहेत की त्यांनी समाज सुधारण्याची चळवळ हाती घेतली आणि त्यांनी असा कायदा करावा ह्याच्यासाठी पाठपुरावा केला. म्हणून आज आपण तुम्ही शिकताय हे कुणामुळे शिकताय? ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे तर तुम्हाला माहितीच आहे, हे सांगण्याची काय आवश्यकता नाही. पण 1927 बालविवाह कायद्याविषयी रायचंद्र हरिविलास शारदा यांनी एक विधेयक मांडलं. ते विधेयक 1929 अंमलात आलं. त्याच्यानुसार मुलीचं वय 14 आणि मुलाचं वय 18 वर्ष होतं लग्नाचं. पण परत काय झालं की हा कायदा एवढासा म्हणजे तो त्या कायद्याला कसं त्यांचं आडनाव शारदा असल्यामुळे ह्या कायद्याला शारदा कायदा असं नाव दिलं. नंतर काय झालं की ह्या कायद्याची एवढी व्यवस्थित अंमलबजावणी होत नव्हती आणि त्यामध्ये असं जाणवू लागलं की मुलींची शारीरिक परिपक्वता नाही, मुलांची पण तशी परिपक्वता झालेली नाही, तर आणखी वय वाढवण्याची गरज आहे. मग 1978 मध्ये ते वय वाढवलं. 1978 मध्ये मुलाचं वय 21 आणि मुलीचं वय 18 केलं. तरी पण ते आता आपण बघतो, आता जरी 18 आणि 21 केलेलं असलं तरी तसं होतं का हो? आपल्या आसपास असतंय की लग्न लवकर होतातच. आपल्या खेड्यापाड्यात तर हा प्रकार जास्त आहे की तिथं जास्त कमी वयात लग्न होतातच. पण कोण त्याच्याविषयी तक्रार देतं का? सगळ्यांना काय वाटतं की नाही मी तक्रार दिली तर मी वाईट होईल. पण तिथंही गुप्तता राखली जाते ना, आपण तशी तक्रार देऊ शकतो. मग हे बालविवाह होण्याची कारण काय? तर मुलींना हुंडा द्यावा लागतो. मग माणसांना हे माहिती नाही की हुंडा देणं हा पण कायद्यानं गुन्हा आहे, तरी पण हुंडा दिला जातो. आणखी काय की आपल्यातले बरेचशी लोक म्हणजे आपल्याकडे कशी गरीब माणसं आहेत, भारत हा गरिबांचा देश मानला जातो. मग आपल्याकडची लोक जगण्यासाठी वगैरे बाहेर जातात, त्यावेळेला मुलगी परिवार त्यांना पाठीमागं ठेवून जावं लागतं. मग त्यांची काळजी कोण घेणार? म्हणून मुलींचं लवकर लग्न केलं जातं. त्यावेळेला मुलींचं वय बघितलंच जात नाही, तिथं फक्त की वडिलांना आपला बोजा कमी करायचा असतो मुलींचा, की आपल्यावरची जबाबदारी कमी करायची असते. पण जर त्या मुलीला तुम्ही शिकवलं तर ती तुमचं ओझं होणार नाही ना. पण तो विचार ते करू शकत नाही, किंवा पैशांचा अभाव असेल, काहीही कारण असतात. आणखी शिक्षणाचा अभाव असतोच, त्यांच्यात पण शिक्षण नसतं, ते त्यामुळे मुलांनाही देत नाही. त्यांच्या असं लक्षात येत नाही की हा शिक्षण दिलं तर माझी मुलगी आज माझं नाव कमावेल. आज आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की मुलांपेक्षा मुलीच प्रत्येक ठिकाणी वरती आहेत, असं नाही की मुली कुठं मागे आहेत. पण तरीही प्रत्येक जण हा विचार करत नाही. बऱ्यापैकी फरक पडलाय की शिक्षण दिलं जात आहे मुलींना, त्याच्यामुळं कसं थोडस वय वाढत चाललंय वयात, म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लग्न करू वगैरे. पण काही कुटुंबात तसं दिसून येत नाही आणि हे म्हणजे अशी बरीचशी कारणं आहेत की त्याच्यामुळं मुलींचं लग्न लवकर केलं जातं. नंतर काय की म्हणजे 2006 जो बालविवाह प्रतिबंधक कायदा आहे त्याच्यानुसार काय झालं की मुलींचं वय 18 आणि मुलांचं वय 21 केलं. पण हे 1978 कायद्यानं पण केलेलंच होतं. पण कायदा हा असा बनवला, कडक बनवला की त्याच्यामुळं जर असा विवाह कोण करेल तर त्याला 2 शिक्षा आणि 1,00,000 रुपये दंड अशी शिक्षा करण्यात आली. आणि जो असा विवाह केला जाईल तो विवाह बेकायदेशीर मानला जाईल, तो विवाह ग्राह्यच धरला जाणार नाही. नंतर काय 2006 कायद्यानुसार कसं की जर बालविवाह झाला तर आपण जिल्हा कोर्टात याचिका दाखल करू शकतो. जिल्हा कोर्ट त्यावेळेला असा निर्णय देतो की ज्या मुलीच्या बाबतीत असा प्रकार घडलेला आहे तिला पोटगी म्हणून काही रक्कम देण्याचा आदेश करतो. नंतर अशा विवाहातून एखादी संतती जन्माला आली तर ती अनैरस नसते, म्हणजे ती कायदेशीर संतती असते. असं नाही की अशा संबंधातून मुलगा मुलगी जन्माला आली म्हणजे ती बेकायदेशीर आहे. कारण लग्न जरी बेकायदेशीर असलं तरी मुलगा किंवा मुलगी हे त्यांचा जन्म बेकायदेशीर नसतो, त्यांना कायद्याने हे सर्व अधिकार दिले जातात. मग हा 3 जून 2013 आणि 18 ऑगस्ट 2018 एक अधिसूचना जाहीर केली. त्या अधिसूचनेनुसार काय केलं तर ग्रामसेवक आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी त्यांना अधिकार देण्यात आले की त्यांच्याकडे आपण तक्रार दाखल करू शकतो, असा अर्ज देऊ शकतो की इथं बालविवाह होतोय, त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडे अर्ज दिला की ते तो अर्ज प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाखल करू शकतात आणि तिथून ते हा विवाह रोखण्याचा आदेश घेऊ शकतात. मग हा ही याचिका कोणकोण दाखल करू शकतं? आई वडील, नातेवाईक, मित्र, नंतर शिक्षक आणि आपण जे सज्ञान माणसं आहे की हा चला आपल्याला हे चुकीचं वाटतंय आपण ही अशी तक्रार देऊ शकतो. असं काही नाही की प्रत्येक समाजातला व्यक्ती ती तक्रार देऊ शकतो. मग त्यावेळेला कसं की तिथं तक्रार दिली की तिथं असं आपलं नाव गुप्त राहतं, असं नाही की माझं नाव जाईल आणि माझ्याबद्दल समोरची व्यक्ती वाईट होईल असं काहीही होत नाही. त्याच्यात कसं होतं हा विवाह रोखण्यासाठी CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड Section 151 नुसार पोलीस त्या जे बालविवाह करतायत बालविवाहाला प्रोत्साहन देत आहेत त्या सगळ्यांना अटक करू शकतात. आणि हा गुन्हा कुणाकुणाविरुद्ध दाखल केला जातो तर जे आई वडील आहेत, जे लग्नाला हजर व्यक्ती आहेत, जे वधू किंवा वर आहे त्या सगळ्यांविषयी हा गुन्हा दाखल केला जातो. फक्त कसं असतं की वधू लहान असतो म्हणजे 18 वर्षाच्या आतली असल्यामुळं तिला पोलीस कस्टडीमध्ये टाकलं जात नाही. आणि जे ह्या सगळ्यामध्ये सामील असतात ज्यांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल होतो त्या सगळ्यांना 2 वर्षे शिक्षा तुरुंगवास आणि 1,00,000 दंड होतो. त्याच्यामुळं म्हणजे एवढं जरी केलं तरी ह्याच्यावर थोडंफार प्रमाणात बंधन येऊ शकतं. पण कसं आहे की कितीही कायदे केले आणि कितीही काय केलं तरी प्रत्येक समाजातल्या नागरिकांनं म्हणजे ह्या विषयी ठामपणे हे केलं पाहिजे की नाही असा विवाह झाला नाही पाहिजे, मी माझ्या मुलांच्या बाबतीत असा विवाह करणार नाही. प्रत्येकाने जर असं ठरवलं तर बालविवाह होणार असेल, पण आजही आपण खेडेपाड्यात बघतो की बालविवाह होतात, असं होत नाहीत असं अजिबात नाही. पण कसं होतं की ह्याचे दुष्परिणाम कोणावर होतात तर बालवयातच मुलींवरती मोठी जबाबदारी पडते. जर बालविवाह झाला तर मुलींची शारीरिक परिपक्वता नसते, मुलांना जन्म देण्याची किंवा त्यांची जबाबदारी सांभाळण्याची पण त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नसते आणि असे असतानाही त्यांच्यावर आपण त्या जबाबदारी लागतो, त्यामुळे त्या व्यवस्थित पार पाडल्या जातात का? नाही. आज आपण बघतो जर व्यवस्थित ज्ञान आहे की त्याला मी आता माझ्या मुलांसाठी काय करू, प्रत्येक शिक्षित जो पालक असतो तो जो मुलांविषयी जागरूकपणे सगळे निर्णय घेतो किंवा जे त्याच्या शिक्षणाकडे असेल प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतो ते अडाणी महिला नाही देऊ शकत. त्याच्यासाठी कसं आहे की शिक्षण गरजेचं आहे पण त्याच्याबरोबर आपण सगळ्या ह्या प्रथांना विरोध करणं पण गरजेचं आहे. मुलींनी केला पाहिजे विरोध, मुलांनी केला पाहिजे, प्रत्येकाने याविषयी विरोध केला पाहिजे. त्याच वेळेला हा कायदा खऱ्या अर्थानं अस्तित्वात येईल की ते त्यासाठी सर्वांनी सगळ्याच समाजाने ह्यासाठी मदत केली पाहिजे. म्हणजे ह्यात तुमच्या शिक्षकांचा पण मोलाचा हातभार असला पाहिजे, कारण शिक्षकांना पण माहिती होतंच की हा चला इथं असा बालविवाह होतोय किंवा काय थोडीफार माहिती असते, पण सर्वांनी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेतला पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते.
खूप खूप धन्यवाद ऍडव्होकेट कापसे मॅडम. मी आता ऍडव्होकेट तांबोळे मॅडमना विनंती करते की त्यांनी बालविवाह प्रतिबंध कायद्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं.
आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व महिला मान्यवर, इथे उपस्थित असलेले सर्व गुरुवर्य आणि समोर बसलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणी म्हणावं, कारण खूप क्लोज होतं ते रिलेशन. प्रथम पुण्यस्मरण मी क्रांतीज्योती सावित्रीबाईंना स्मरण करून काही सांगू इच्छिते. जास्त वेळ घेणार नाही कारण सगळेजण कंटाळले, सगळ्यांचे चेहरे असे कोमेजले गेलेले. क्रांतीज्योती सावित्रीबाईंचं मी पुण्यस्मरण प्रथम पुण्यस्मरण केलं कारण आज मुली इथं उपस्थित आहेत ते फक्त त्यांच्या कर्तव्यामुळे, त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे. म्हणून आपण प्रथम पुण्यस्मरण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं करावं असं मला वाटतं. आता सगळे कायदे कापसी मॅडमनी आणि जे काही मेडिकल असेल म्हणजे काय प्रॉब्लेम होतात बालविवाह केल्यानंतर, शारीरिक अडचणी म्हणा, त्या सगळ्या आपल्या उपस्थितीत असलेल्या फोरम मी सगळं सांगितलेलं तुम्हाला, त्याच्यामुळे जास्त काही वेगळं सांगणार नाही मी आता. फक्त एवढंच सांगते थोडक्यात की हा कायदा 1 नोव्हेंबर 2007 साली लागू झालेला आहे. आता बालविवाह का करू नये, बालविवाह केल्यानंतर काय होतं हे ऑलरेडी मॅडमनी तुम्हाला सांगितलेलंच आहे. बालविवाहासाठी मुलीचं वय कमीत कमी 18 पाहिजे आणि मुलाचं वय 21 वर्षे. आता ह्या 18 आणि 21 मध्ये पण काही तरतुदी चाललंय शासनाचं की त्याच्यामध्ये मुलींचे वय वाढवावे, कारण 18 वर्षापर्यंत त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत नाही. 18 वर्षापर्यंत जेमतेम हार्डली 12वीपर्यंत आपण जातो, मग ऍटलिस्ट 21 वर्ष झालं तर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊन मुली सक्षम होतील आणि स्वतःच्या पायावरती उभे राहून पुढे त्यांचं करिअर करू शकतील. या हेतूने म्हणजे प्रत्येकच मुलीनं करिअर केलं पाहिजे असं काही नाही, ज्याच्या घरची स्टॅबिलिटी चांगली असेल तिनं करिअर करणं गरजेचं नाही, पण आपल्या आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहणं काळाची खूप गरज आहे मुलीसाठी आणि मुलासाठी पण. तो स्वतःहून सक्षम असेल तर त्याची फॅमिली सक्षम असेल, तर मुलीला कमवायची किंवा बाहेर पडायची काही गरजच नाही. बालविवाहाबद्दल बोलायचं झालं तर फक्त बालविवाह खेड्यातच नाहीत, सिटीच्या ठिकाणी पण भरपूर होतात. आता ते सिटीच्या ठिकाणी कसं होतात की पोक्सो म्हणून एक कायदा आहे, त्याच्यामध्ये 12 वर्षाखालील मुली किंवा 16 वर्षाखालील मुली, आता साध्या भाषेत सांगते मुली मुलगी पळून जाते याच्यामध्ये पोक्सो अंतर्गत, म्हणजे मुली पळून जाऊन जे लग्न करतात ते पोक्सो कायदा अंतर्गत होतं आणि ते पण बालविवाहामध्येच होतं. मग आता 12 वर्षाखाली ज्या मुलं आणि मुली पळून जाऊन लग्न करतात 12 वर्षा अंडर 20 इयर्स एज, मग ते पोक्सो मध्ये येतो तो कायदा आणि त्याच्यामध्ये 12 वर्षाखाली जर मुलगी असेल तर त्या मुलासाठी फाशीची शिक्षा आहे आणि 16 वर्षाच्या खालील जर मुलगी असेल तर कमीत कमी 10 ते 20 वर्ष आणि जन्मठेपेची शिक्षा आहे. आणखी सांगायचं झालं तर मग बालविवाह केल्यानंतर मुलींसाठी जे शारीरिक प्रॉब्लेम उपलब्ध म्हणजे उत्पन्न होतात नंतर त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये म्हणा किंवा त्यांचे फिजिकल फिटनेसमध्ये म्हणा, हे रोखण्यासाठी बालविवाह केले जातात. त्याचप्रमाणे मुलांचे सुद्धा आहे, असं नाही की बालविवाह फक्त मुलींचेच होतात, मुलांचे सुद्धा व्हायचे. पूर्वीच्या काळी बरेच मुलांचे सुद्धा बालविवाह झालेले आहेत आणि बालविवाह टाळण्यासाठी मुलींनी शिक्षण घेण्याची जास्त गरज आहे, मुलांनी जास्त शिकावं. बालविवाह जेमतेम मोस्टली ज्या ठिकाणी दुर्मिळ भाग आहे, जिथं शिक्षणाचा अभाव आहे, ज्यांची परिस्थिती खरंच खूप गरिबीची आहे, अशा ठिकाणी हुंडा देण्याची गरज लागते. हा हुंडा आपल्या आई वडिलांना द्यायची गरज लागू नये यासाठी मुलींनी शिकून स्वतःच्या पायावरती उभे राहावे, जेणेकरून आपल्याला भविष्यात पुढे चालून काही प्रॉब्लेम झाले तर स्वतः सक्षम होऊन आई वडिलांवरती न डिपेंड राहता स्वतःचं स्वतः सगळं करू शकतील.
खूप छान ऍडव्होकेट तांबोळे मॅडम, तुम्ही मुलांना म्हणजे मित्र आपले विद्यार्थी मित्र मैत्रिणींना बालविवाह प्रतिबंध कायदा याविषयी खूप छान असं मार्गदर्शन केलं. तुम्ही ऐकलत, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलत, काय कळालं मग? फक्त हो, काय कळालं? बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. आणि आज घरी जाऊन सगळे सांगणार ना आपल्या आई वडिलांना, काय सांगायचं? माझं लग्न लवकर करा. मग काय सांगायचं, काय सांगणार बोला? मग काय ऐकलं आतापर्यंत, काय ऐकलं? हेच सांगणार सगळे, हा ना, माझं लग्न लवकर करा. मग काय सांगणार? आमचं लग्न एवढ्यात करायचं नाही, लहान वयात करायचं नाही. काय कळलं ना सगळ्यांना? कशी वाटली तुम्हाला ही माहिती? खरच का उगाच आवडली ना? बर, तर तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज इथे शांत बसून डॉक्टर तेजस्विनी ओरा मॅडम यांनी बालविवाह केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात याविषयी माहिती सांगितली, तसेच ऍडव्होकेट कापसे मॅडम आणि ऍडव्होकेट तांबोळी मॅडम यांनी बालविवाह प्रतिबंध कायदा याविषयी माहिती सांगितली आणि तुम्ही ती शांतपणे ऐकून घेतली आणि दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला ओव्हरऑल कंटाळा आलेला असं दिसतोय, त्यामुळे आम्ही तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुमचे खूप खूप आभार. आणि सिद्धनाथ हायस्कूल नेहमीच कार्यरत असतं, त्याबद्दल मी सगळ्या सरांची नावं घेत नाहीत, पण त्यातले माझ्या ओळखीचे 2-3 प्रवीण भुते सर आणि देशमुख सर आणि मोहिते मॅडम यांचे मी खूप खूप आभार मानते, कारण आम्ही कधीही सिद्धनाथ हायस्कूलमध्ये कार्यक्रम घ्यायचा म्हटलं ना की ह्यांचं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभतं. बाकीच्याही शिक्षक स्टाफचं असेलच, पण मी सगळ्यांना नावानिशी ओळखत नाही, त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानते. पुन्हा एकदा धन्यवाद.
नमस्कार. आता मानदेशी तरंगवाहिनीकडून जो आपल्यासाठी कार्यक्रम राबवला गेला आहे त्यातून खरंच खूप छान वाटलं. खूप छान प्रकारे माहिती मिळाली व थोडस कायद्याचंही आपल्या सर्वांना ज्ञान झालेलं आहे. तरी यासाठी मी आपल्या शाळेचं आणि मानदेशी तरंगवाहिनीचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.
नमस्कार. हा कार्यक्रम बघून आम्हाला खूपच छान वाटलं आणि मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने प्रत्येक मुलाने आपल्या पायावर उभा राहावे असं मला वाटतं आणि हा कार्यक्रम आम्हाला खूपच छान वाटला. धन्यवाद. त्यामध्ये आपल्याला खूप छान माहिती सांगितली. प्रत्येक मुलींनी स्वतःच्या पायावर उभा राहून आपलं करिअर घडवून मगच लग्नाचा विचार करावा आणि मुलांनीही करिअरचा विचार आधी करावा आणि मग बाकीच्या गोष्टी कराव्या. एवढे बोलून
श्रोते हो, आताच तुम्ही ऐकलात मानदेशी तरंगवाहिनी, युनिसेफ आणि SBC3 यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड येथे बाल विवाह निर्मूलन याविषयी मार्गदर्शनपर घेण्यात आलेला कार्यक्रमाचा इतिवृत्तांत. श्रोते हो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलचे तुमचे अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 99 21 91 72 20. श्रोते हो, धन्यवाद.